ए हराने तो कौन करता था, ए होगरां तो कौन जन्म लिए, भूई तो कर ली कौन आई, मनसां तो खेली कौन आई, कौन ही कर लांग के हरकस की मीन सांगता आई कर, ये हक्क्यां गुरिंच नो, देवाच वाक्यम विवरंग सांगता आई, देवाच गोट हक्का ते अधिक अधिक रोजां पत्तों रहाला पुस्तकम, ये जीवांच चरित्रा गुरिंच नो ते पुस्तकमात है, देव अबरातले हक्क्यां तो करला, देव हक्के दिला, तेन पन्याता घट्यात देताई, देव हक्के मनसांत प्रेमिस्ताई, तेन होक्त्यांत नाही प्रेमिंचे, देव अबरातुनु भागुन देखताई, मनुष्य होक्ते बने करताई, देव मनसाले दर्च गोट सांगताई, मीना होक्त्यांत नाही इष्ट पड़ा, काबट्टी होक्ते बने नाही कर, तुना होक्ते बने करतस काबट्टी तुना मरतस, तुझा जीव माझावर नाहीये, देवाचे गोट मनुष्य नाही ऐका, मनुष्य होक्ते बने करल, ते लबाड बोलल, पाईक पण करल, रग्गेजल, अजनू किटले की होक्ते बने करल, हे हक्के करल्याले मनुष्य मरून गेला, कानी त्याचा आत्मा देवाजवर नाही जमा, तवर देवाले बाध मनवल, तवर देव मनसा गुरिंचनु आलोचिंचल, मीना मनसाद कशी स्वर्गमात आणून घ्यावा म्हणून घेतलं, देवाले एकलस लेख आहे, हे लेख मारी देव दोघी एकच, हे लेख कोणत पाप नाही करा, त्यांना धड करांचा, ते लेखाचं नावच येसू ख्रिस्त, येसू ख्रिस्त मनसांत प्रेमिंचलं, त्यानस मनसांचे पाप त्यांनावर घालून घेतलं, मीनस शिक्षा अनुभविस्त, तवर आत्मा परलोकमा जाते, तशी आलोचिंचुन येसु परलोकमातुनु भूईवर उतरून आला, त्यांना भूईवर जीत राहला, त्यांना हक्क्यांत धड करला, धड नाईटल्या जवळ जाऊन अबडून धड करला, फुकटी माणसं येसू तो नाही इष्टपणा, त्याही त्यांना तो मारून टाकला, त्यांना मरून जात मनसांचं शिक्षा त्यांनावर घालून घेतलं, माणूस करले पापाले त्यांना शिक्षा भरिंचलं, येसू मरून जाऊन अजून उठलं, आत्ता त्यांना जीवन आहे, मनसाकी स्वर्गमा जमाले वाट तयार करल, त्यांनाले प्रार्थना कर, त्यानं तुझे पापा हेडून टाकते, त्यांना तुल्य रोज रोज सहाय्यम करते, भुकटेपणे करणायशी तू तर त्यांना कापाडते, कवरच्याले तू संग राहते, तुनं मरून गेल्याक तू तर परलोकमात नेते, त्यांना संग बोलू तुझं देव करून घे, तुझं देवांगर राहवाले तुनं कोरून घे, त्यांना धडच तू तर धड्य करते, येस तो नमून घे नाहीशी तुनं जेवाची शांतीत नाही जवरस, देव तुल्य पाणी घट देत आहे, त्यानं तुझे आत्म्यासाठी येसूत दिल, तुनं मरून जाऊन शिक्षा पण देवाला इष्टम नाही तर त्यानं तुल्य येसूत दिल, येसू एकलच शिक्षातून चुकवते, येसू एकलच धड करते, येसू एकलच तू तर परलोकमात नेते, त्यांना तुझं देव करून घे।